आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. यात 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद आणि बीड इथं उद्या मतदान होईल. राज्यात या टप्प्यात एकूण 298 उमेदवार नशीब आजमावत आहेत. नंदुरबार या राज्यातल्या क्रमांक 1 लोकसभा मतदारसंघासह 11 मतदारसंघांमध्ये होणार असलेल्या मतदानासाठी राज्यातली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली. चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना आज साहित्याचं सकाळी वाटप करण्यात आलं. त्यानंतर मतदान अधिकारी कर्मचारी आपापल्या नियुक्त ठिकाणी रवाना झाले. या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघातल्या एकूण 29,284 मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्यासाठी निवडणूक आयोगानं राज्यात एकूण 53,959 बॅलेट युनिट, 23,284 कंट्रोल युनिट आणि तितकीच व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून दिली असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात केले असल्याचंही निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात मोबाईल फोन बाळगण्याला बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई करायचे निर्देश जिल्हा प्रशासनांनी जारी केले आहेत. चौथ्या टप्प्यातला प्रचार काल संपला. सर्वच पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी इत्यादींनी प्रचारसभा घेतल्या तसंच रोड शो केले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काल नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेतली. पाचव्या टप्प्यातला प्रचारही सुरु असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काल मुंबईत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 6:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या एका मोबाईल फोनच्या दुकानावर काल रात्री छापा घालून 39,00,000 रुपयांची रोकड जप्त केली. नोटा मोजण्याच्या मशीनसह 4 आरोपीही यावेळी हाती लागले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. जागतिक परिचारिका दिवस आज सर्वत्र साजरा होत आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयात परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. तसंच हिंगोलीतही शासकीय नर्सिंग महाविद्यालयात परिचारिका दिवस साजरा झाला. यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत परिचारिका दिवस साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसनं 1965 साली हा दिवस साजरा करायला सुरुवात केली होती. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात किल्लारी इथं आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले आणि विजेच्या तारा तुटल्यानं परिसरातला वीज पुरवठा खंडित झाला. नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. बीडमध्ये धारूर शहरात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळामुळे बीएसएनएलचा टॉवर घरांवर कोसळल्यानं एक मुलगी दगावली तर 4 जण जखमी झाले. अंबाजोगाईतही वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ठाणे शहरात काल रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरीत खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात तर सिंधुदुर्गातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येत्या मंगळवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना चेन्नईच्या एम ए चिदंबरम क्रीडा संकुलात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 3:30 सुरु होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 सुरु होईल. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना होईल. कुस्तीपटू अमन सहरावत याची यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. तुर्की इथं झालेल्या सामन्यात 57 किलो वजनी गटात अमननं कोरियाच्या हॉंगसोन हान याचा 12-2 असा पराभव केला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथं मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आले. या मेफेट्रॉनची किंमत अंदाजे 8 लाखांहून अधिक आहे. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली. अॅडिक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तामिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथं 9 मे रोजी ही चाचणी घेण्यात आली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.